Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jaya Radha. Jaya Radha, Vrindavan Chandra Radha, Vrindavan Chandra Radhe. Jaya Jagannatha, Jagannatha, Baladeva, Jaya Subhadra. Jaya Gauranitai, 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 Jaya Gauranitai. Jaya Jaya Prabhupad, 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 Jaya Jaya Prabhupad. Jaya Jaya Gurudev, 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 Jaya Jaya Gurudev. Nitai Gaur Haribol, 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 Haribol.
జయం విష్ణుపాద పరమహంస ప్రజాచార్య అష్టోత్తర శ్రీ ఏసి భక్తివేదాంత స్వామిశ్రీల ఉపాధికి ఇతర గౌరవ ప్రేమానందే. ఓం నమో భగవతే వాసుదేవాయ. ఓం నమో భగవతే వాసుదేవాయ. ఓం నమో భగవతే వాసుదేవాయ. నారాయణం నమస్కృత్యం నరం చైవ నరోత్తమం దేవీం సరస్వతీం వ్యాసం తతో జయముదీరేత్. నష్టప్రాయేషు అభద్రేషు నిత్యం భాగవత సేవయా భగవతి ఉత్తమ శ్లోకే భక్తిర్భవతి నైష్టికీ. కృష్ణాయ వాసుదేవాయ దేవకీ నందనాయ చ నందగోపకుమారాయ గోవిందాయ నమో నమః. భగవద్గీత భగవద్గీత అధ్యాయ నవ శ్లోక క్రమాంక్ 22. అనన్న చింతయంతో మాం ఏ జనః పరియుపాసతే తేషాం నిత్యాభియుక్తానాం యోగక్షేమ వహామ్యహం. అనన్న చింతయంతో మాం ఏ జనః పరియుపాసతే తేషాం నిత్యాభియుక్తానాం యోగక్షేమం వహామ్యహం. అనన్య చింతయంతో మాం ఏ జనః పరియుపాసతే తేషాం నిత్యాభియుక్తానాం యోగక్షేమం వహామ్యహం. परंतु श्लोकाचा अर्थ असा आहे, परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे काही आहे त्याचे मी रक्षण करतो. तात्पर्य, कृष्णकृपामूर्ती अभय चरणारविंद स्वामी प्रभुपादद्वारा कृष्ण भावने वाचून ज्याला क्षणभरही राहावत नाही तो दिवसातून 24 तास केवळ श्रीकृष्णांचे चिंतन करतो. तो श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, अर्चन, पादसेवन, दास्य, साख्य आणि आत्मनिवेदन या नवविधा भक्तीमध्ये रममान झालेला असतो. अशा भक्तांना आत्मसाक्षात्कारामध्ये परिपूर्णता प्रदान करणाऱ्या अशा सर्व क्रिया मंगलदायी आणि दिव्य शक्तींनी परिपूर्ण असतात. यामुळे भगवत भक्त भगवंतांचे केवळ सान्निध्य प्राप्त करण्याची इच्छा करतो. असा हा भक्त निसंदेह विनाप्रयास भगवत प्राप्ती करतो. यालाच योग असे म्हणतात. भगवत कृपेमुळे अशा भक्ताला भौतिक बद्ध अवस्थेत पुन्हा कधीच परतावे लागत नाही. क्षेम म्हणजे भगवंतांचे अहेतुकी संरक्षण. योगाद्वारे कृष्ण भावनेची प्राप्ती होण्याकरिता भगवंत भक्ताला सहाय्य करतात आणि जेव्हा भक्त पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होतो तेव्हा त्याचे दुःखपूर्ण बद्धावस्थेत पतन होण्यापासून रक्षण करतात. ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजना शलाकया चाक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वंदे हंसि गुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगन रघुनाथान्वितान्तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजना सहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगन ललिता श्रीविशाखान्वितांच. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वंशाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभिः च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आज आपण एका ठिकाणी भगवंताबद्दलचं जे काही म्हणणं आहे ते श्रवण करण्यासाठी उपस्थित राहिलो आहोत. आपण तसे खूप भाग्यशाली आहोत की आपण जिज्ञासा व्यक्त केली की भगवंत काय म्हणतात ह्याच्याबद्दल श्रवण करण्याबद्दल. तर आपलं या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये आपलं स्वागत आहे. दर रविवारी असा हा कार्यक्रम असतो. सकाळी भागवतम क्लास असतो, दुपारी या टायमाला भगवद्गीता क्लास असतो. येने केने तेन प्रकारेनं प्रत्येक जीवाला प्रत्येक मनुष्याला भगवंताच्या सान्निध्यात आणण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ अर्थात इस्कॉन हे करतं. माझी तशी पात्रता नाही आहे भगवंताबद्दल बोलण्याची, परंतु एक वरिष्ठाने सांगितलेलं आहे, सेवा म्हणून मी तो भाव स्वीकारतो. आपण मला आशीर्वाद द्यावा की चार शब्द मी भगवंताबद्दल सांगू शकेन. भगवद्गीता द सॉन्ग ऑफ गॉड हे गीत आहे भगवंताचं. हे काय ऑर्डनरी साधारण व्यक्तीचं लिहिलेलं पुस्तक नाही आहे. साक्षात भगवान श्रीकृष्णाने जे काही अर्जुनाला सांगितलेलं आहे ते ज्ञान आहे भगवद्गीतेचं. साधारणतः भगवद्गीतेमध्ये तीन भाग पडतात, एकूण 18 अध्याय आहेत. त्या 18 अध्यायापैकी पहिले 1 ते 6 अध्याय, नंतर 7 ते 12 अध्याय आणि 13 ते 18 अध्याय, असे एकूण या भगवद्गीतेचे 3 भाग पडतात. या 3 भागामध्ये पहिल्या भागामध्ये भगवान श्रीकृष्ण जीवाचं स्वरूप स्थिती काय आहे, आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे याच्याबद्दल ज्ञान देतात. एक मनुष्य, एक जीवात्मा भगवंताप्रती कसं जाऊ शकतो यासाठी कोणते कोणते मार्ग आहेत, या मार्गांचं वर्णन पहिल्या 6 अध्यायामध्ये करण्यात आलेलं आहे. कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, ध्यानयोग आहे आणि भक्तियोग आहे, असं हे 6 मार्गाचं वर्णन ज्याद्वारे जीवात्मा किंवा मनुष्य भगवंतापर्यंत पोहोचू शकतो याचं ज्ञान तुम्हाला पहिल्या 6 अध्यायामध्ये दिलेलं आहे. दुसऱ्या 6 अध्यायामध्ये 7 ते 12 भगवंत गुह्य ज्ञान प्रकट करतात. भगवंत काय आहेत, जीवात्मा काय आहे, त्यांचा संबंध काय आहे, प्रकृती काय आहे, प्रकृतीचा भगवंताशी आणि जीवात्म्याशी काय संबंध आहे याच्याबद्दलचं ज्ञान याच्यामध्ये दिलेलं आहे. गुह्य ज्ञान दिलेलं आहे, परम गोपनीय ज्ञान. आणि पुढच्या 6 अध्यायामध्ये ज्ञानाद्वारे कशी प्राप्ती करू शकतो भगवंताचं याच्याबद्दलचं पुढच्या 13 ते 18 अध्यायामध्ये भगवंतानी ज्ञान दिलेलं आहे. तर या मधला भाग म्हणजे कसा, एक पेटी आहे, लोखंडाची पेटी, वरचं कवर आणि खालचं कवर, मध्ये तुमचं मौल्यवान वस्तू असते. एक मोठा जर पेटी घेतली आपण पाहिलं तर पेटीवर वरचा भाग झाकण्याचा असतो, खालचा पण झाकण्याचा असतो, मध्ये आपलं मौल्यवान वस्तू ठेवतो. तसं भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने मौल्यवान जे ज्ञान आहे ते ज्ञान, मौल्यवान ज्ञान या भगवद्गीतेच्या मधल्या भागात ठेवलेलं आहे. त्यातल्या त्यात 6 अध्यायामध्ये त्यातल्या त्यात विशेष अध्याय आहे 9वा अध्याय. या 9व्या अध्यायामध्ये अनंत अनेक श्लोक आहेत जे अतिशय गुह्य ज्ञान तुम्हाला प्रदान करतात. त्यापैकी एक श्लोक आहे 9.22 म्हणजे अनन्य चिंतयंतो माम यजनहा परिउपासते तेषा नित्याभि युक्तानां योगक्षेम वहामि अहम. भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये सांगतात की जे लोक अनन्य भक्तिभावाने माझं चिंतन करतात, स्मरण करतात, वंदन करतात, त्याच्या जे काही गरजा आहेत, जे काही नीड्स आहेत, त्याच्या जे काही त्याला आवश्यकता आहे ते मी स्वतः पुरवतो. आणि एवढंच नव्हे तर त्याच्याकडे जे काही आहे त्याचं रक्षणसुद्धा कोण करतो, मीच करतो, असा हा श्लोक आहे. ह्याच्यावर आपण थोडंसं चर्चा करूया. ह्या अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. राजविद्या म्हणजे सर्व विद्यांची राजा असलेलं, सर्व विद्यामध्ये प्रधान असलेलं राजविद्या. या जगामध्ये अनेक विद्या येतात, इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, केमिकल्स आहे, अनेक 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 प्रकारचे विद्या येतात. पण या विद्यांना कधी राजविद्या म्हटलेलं नाही आहे, पण भगवद्गीतेला मात्र राजविद्या म्हटलेलं आहे. का, या जगातल्या जेवढ्या काही विद्या आहेत त्या सर्व विद्या तुम्हाला भरण पोषणासाठी आहेत, शरीर टिकवण्यासाठी तुम्हाला ही विद्या देते. परंतु शरीर कशाच्या आधारे टिकलेलं आहे, सृष्टी कशाच्या आधारे टिकलेली आहे याचं ज्ञान तुम्हाला कुठलीच विद्या देत नाही. तर याच्याबद्दलचं ज्ञान आहे ते ज्ञान तुम्हाला ही भगवद्गीता देते. भौतिक ज्ञानाच्या पलीकडली जी गोष्ट आहे त्या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला ही भगवद्गीता, म्हणून याला म्हटलं की राजविद्या. राजविद्या ही भगवद्गीतेला म्हटलं जातं. जगामध्ये असं कुठली शाखा नाही आहे, कुठलं विद्यापीठ नाही आहे, कुठलं महाविद्यालय नाही ज्याच्याबद्दल आत्मा, परमात्मा, सृष्टी याच्याबद्दलचं ज्ञान देऊ शकेल. का नाही आहे, याचं एक प्रमुख कारण आहे, कारण ह्या वैज्ञानिक किंवा भौतिकवादी लोकांना याचा थांग पत्तासुद्धा लागत नाही की अध्यात्मामध्ये आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे, सृष्टी काय आहे, म्हणून ते गोष्ट ह्याच्यावर विचार करत नाहीत किंवा ह्याच्यावर शिक्षण देत नाहीत. एकदा प्रभुपाद एका विश्वविद्यालयामध्ये त्यांना अनेक प्राध्यापक लोकांनी घेऊन गेले आणि त्यांनी विचारलं की हे त्यांनी सांगितलं की हे आमचं केमिकलची शाखा आहे, हे मेडिकलची शाखा आहे, हे अमुक शाखा आहे, तमुक शाखा आहे, सगळ्या शाखा सांगितल्या. त्या प्रबोधाने विचारलं की याच्याबद्दल आत्म्याबद्दल ज्ञान देणारी कुठली शाखा आहे का? तर कुणी सांगितलं आहे की आत्म्याबद्दल ज्ञान देणारी शाखा इथं आहे म्हणून. तर ज्यामध्ये तुम्हाला सगळं फक्त धन कसं कमवावं आणि इंद्रियतृप्ती कशी करावी